chinimandi.com पॉडकास्ट।
तेलंगणातील कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांची 120 कोटी रुपयांची थकबाकी। तेलंगणा साखर कारखान्याकडे ऊस शेतकऱ्यांचे 2018-19 या गाळप हंगामातील 120 कोटी रुपयांचे थकबाकी असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली। राज्यातील शेतकरी संघटनांचा असा दावा आहे की राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी अत्यंत भयावह स्थितीत असून त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे। ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी असा दावा केला की साखरेच्या किमती उदासीन असल्यामुळे ही स्थिती आहे। सन 2017-18 आणि 2018-19 या हंगामात अतिरिक्त साखर उत्पादनामुळे साखरेला चांगला भाव मिळत नाही, यामुळे साखर कारखान्यांच्या लिक्विडिटीवर विपरीत परिणाम झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस दराची थकबाकी वाढली। तेलंगणा कन्सोर्टियम ऑफ इंडियन फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष के सोमशेखर राव म्हणाले, भाजपा सरकार ऊसाची आधारभूत किमतीत किमान वाढ करीत नाहीत, ते प्रतिटन 3,750 रुपये असायला पाहिजे। महागाईमुळे राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। केवळ राज्यातीलच ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत असे नाही, तर बिहार, हरियाणा, पंजाब आणि उत्तराखंड या राज्यातील शेतकरी देखील अडचणीत आहेत। यामध्ये सर्वात जास्त फटका उत्तर प्रदेशात बसला आहे।